कभी आपको ख्याल आया है कि आप किसके बड़े सबसे ज्यादा फैन हो और उसके लिए आप क्या क्या ऐसा क्रेजी कर सकते हो?
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें हमारी चल रही हैं MH935 में। और मैंने आपसे यही पूछा था, जैसे अक्षय कुमार के फैन है ना, इतना दूर तक चलकर गए थे, मुझे 900 किलोमीटर गुजरात द्वारका वरन मुंबई पर्यंत 18 दिवस कंटिन्यू तो चालत गेला आणि फायनली अक्षय कुमारला जाऊन भेटला। सो असं क्रेझी तुम्ही काय करू शकता जर का तुम्ही कुणाचे फॅन असाल तर? काय म्हणतायत आपले नांदेडकर?
मी दर्शन रावलची खूप मोठी फॅन आहे।
ओके, दर्शन रावलची फॅन आहे, मग तू दर्शन रावल साठी एक काय क्रेझी अशी गोष्ट करू शकतेस?
मी त्याला भेटण्यासाठी, पर्सनली भेटण्यासाठी जे पण प्रयत्न करता येईल ते सगळे करेन। जसं की कुठेही भेट, म्हणजे कुठेही मी खूप काय करेन त्याला भेटायचं।
अच्छा अच्छा, जर तुला कोणी सांगितलं की तुला पायी पायी जायचं त्याला भेटायला नांदेडवरनं मुंबई पर्यंत तर जाशील का?
हो जाईल ना, नक्की जाईल।
आपल्या नांदेड मध्ये सुद्धा ना बरेचसे क्रेझी फॅन्स आहेत आणि ते सुद्धा अशा क्रेझी गोष्टी करायला तयार आहेत त्यांच्या स्पेशल व्यक्तीसाठी, त्या स्पेशल स्टारसाठी। तुम्ही पण जर का कुणाचे फॅन असाल आणि असं काहीतरी क्रेझी करायचं असेल त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला भेटण्यासाठी, त्या स्पेशल स्टारला भेटण्यासाठी, तर तुम्ही काय कराल सांगा बरं? 9607007935 माझा नंबर डायल करून सांगा। आप सबसे बड़े किसके ज्यादा फॅन हो? स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।